लौंग इलायची डली हुई चाय लेकर खिड़की में बैठकर बारिश देखना, वो भी बारिश में बहुत ज्यादा भीगने के बाद, ये सबसे बड़ी मेमोरी है मेरी बारिश की।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है यहाँ पर। आणि काय माहितीये का, पावसाळ्यामध्ये चहा साखर किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त भरायच्या किराण्यात आहेत, कारण की जितक्या वेळा पाऊस पडेल, जितक्या वेळा आपण पावसात भिजू तितक्या जास्त वेळी आपल्याला चहा सुद्धा प्यायला लागेल, नाही का? काय वाटतं तुम्हाला की तुम्ही चहा किती वेळा घेणार आहात या पावसाळ्यामध्ये? बाय द वे, ते तर कॅल्क्युलेट आपण नंतर करूच, यात सध्या मी तुम्हाला विचारलं होतं की तुमची पावसाळ्याची आठवण काय, लगेचच लगेचच सांगा।
जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा खूप पाऊस पडत होता, एकदम मुसळधार पाऊस।
अच्छा, काय करायचं मग तेव्हा पावसात?
तेव्हा पावसामध्ये भिजायचो आपण, जी माती असते ना ओली, माती ती एकत्रित करू आपण, गोल गोल गोळे बनवायची, त्याची
चिखलात खेळायचं,
चिखलात खेळायचं।
होड्या वगैरे बनवल्यात की नाही तेव्हा?
होड्या बनवत होतो ना आपण
शाळेत असताना,
वयाच्या पुस्तकाच्या ना आपल्या
वहीचे
जहाज बनवायची, बाहेर सोडायची पाण्यामध्ये, सगळं केली मजा एकदम। आता तेवढा पाऊस पडत नाही,
आता पाऊसही पडत नाही, आणि आता मोठं झाल्यावर भिजता की नाही पावसात?
नाही ना, आता पाऊस सध्या नाही ना तेवढं मॅडम, पहिले सारखं आपण।
एक्झॅक्टली, बातों बातों में बहुत ही इम्पॉर्टंट सी बात कर दी है रत्नदीप नीते, म्हणाले की पाऊस आधीसारखा पडतच नाही, मग काय पावसात चिंब भिजणार आणि नेमकं करणार काय, पावसाच्या आठवणी कुठून जमा होणार आपल्या, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल सुद्धा आपणच आहोत। झाडं सगळ्याच्या सगळे तोडून टाकल्यावरती पाऊस कुठनं येणार आहे? आपण म्हणत असतो की हे सगळे जे गोष्टी होत असतात त्याच्यासाठी आपण प्रशासनाला दोष देतो, पण नाही ना तसं, आपणही इक्वली त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहोत। यावेळेस एक तरी नक्की तुम्ही प्रण करा की एक झाड तुम्ही लावणारच आहात, म्हणजे मग तुमच्याकडे पहिल्या पावसाच्या आठवणी सुद्धा जमा होतील। काय तुमची पहिल्या पावसाची आठवण मागच्या कुठल्या तरी पावसाची असेल, यावेळेस जरी सुरू झाला नाही अजून तितकासा तरी सुद्धा सांगा, पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।